चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तामिळनाडूतील साखर कारखाने करत आहेत महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांची देखभाल। थेनी जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून आलेले ऊसतोड कष्टकरी लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत। यामध्ये महिला आणि मुलांसह एकूण 103 लोक आहेत। 24 मार्चपासून लॉकडाऊन झाल्यामुळे ऊसतोडणी मजूर घरी जाऊ शकले नव्हते, ज्यामुळे साखर कारखान्यांमध्ये कष्टकऱ्यांसाठी भोजन आणि आरोग्य विभागाकडून त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली। शनिवारी जिल्हाधिकारी एम पल्लवी बलदेव यांनी कुंभोममध्ये खासगी शाळेचा दौरा केला, जिथं ऊस कष्टकरी राहत होते। बलदेव यांनी त्यांच्याकडून सुविधा आणि भोजन याबाबत बोलल्यानंतर सांगण्यात आलं की जोपर्यंत स्थिती सुधारत नाही तोपर्यंत सरकार त्यांना हर प्रकारे मदत करेल। एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की 750 किलो ऊस तोडण्यासाठी कष्टकऱ्यांना प्रतिदिन 500 रुपये दिले जातात। गाळप हंगामादरम्यान दरवर्षी आपल्या कुटुंबासह कष्टकरी इथं येतात। गाळप पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या घरी जातात, पण अचानक लागू झालेल्या संचारबंदीच्या घोषणेनंतर त्यांना इथंच राहावं लागलं। कारखान्यानं भोजन आणि निवासाची सोय केली आहे आणि अधिकाऱ्यांनी गहू, कांदा, तेल आणि इतर भाजीपालाही दिला।